राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्या ध्यानरूपी किरणांनी संपूर्ण विश्वाला प्रकाशित करून आपले ग्राम स्वर्गासारखे व्हावे, धर्म पंथ संप्रदाय यांच्यातील भेद मिटावा व अखिल जगातील मानवजातीचे उत्थान होऊन तो ईशमय बनावा या उदात्त हेतूने ग्रंथराज ग्रामगीता लिहून अखिल मानवजातीवर फार मोठे उपकार केले. हा आहे अमरावती नागपूर महामार्ग. आपण पाहत आहात ते प्रवेशद्वार महान पवित्र तीर्थक्षेत्र वरखेड या गावचे आहे, जेथे संत तुकडोजी महाराजांचे गुरु संत आडकोजी महाराजांची समाधी आहे. आता आपण तिकडे जाऊया. हेच ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सद्गुरु आडकोजी महाराज यांचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर महाराजांनी स्वतः बांधून घेतले. हे महाराजांचे श्रद्धास्थान आहे.
माझ्या प्रिय भारता,
हीच ती कृपामूर्ती. येथे आडकोजी व तुकडोजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे. गाभाऱ्याचे व सभा मंडपाचे बांधकाम कलाकुसरीचे आहे. चला आता मंजुळा मातेचे दर्शन घेऊया. या तुकडोजी महाराजांच्या मातोश्री आहेत. येथे आडकोजी महाराज विश्राम करीत असत, हीच ती जागा. आपण आता तुकडोजी महाराजांच्या मामाच्या घराला भेट देऊया. हेच ते घर जेथे राष्ट्रसंतांचे बालपण गेले. श्री क्षेत्र वरखेड वरून गुरुकुंज मोझरी येथे श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सद्गुरु माऊलींची पालखी जात आहे. हेच ते दृश्य आपण पाहत आहात. राष्ट्रसंत वरखेड येथे असताना येथेच निवास करीत असत, हेच ते ठिकाण. वरखेड येथे राष्ट्रसंतांचे ऐतिहासिक फोटो आहेत. इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू, विनोबा भावे, गाडगे बाबा इत्यादी सोबतचे येथे फोटो. हे आपण पाहत आहात वरखेड गावचे सुंदर दृश्य.
समर्थ आडकोजी महाराज संस्था या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंतांनी त्यांना समाधी दिली आणि समाधी स्थानाच्या अगोदर या ठिकाणी सर्व खाली जागा होती आणि त्या समाधी दिल्यानंतर काही वर्षानंतर त्या ठिकाणी जी दानपेटी ठेवली होती त्याच्यामध्ये फक्त त्या जुन्या नाण्यापैकी पाच आणे निघाले होते. त्या पाच आणे पैशाची सुरुवात या मंदिराची आहे. हा एवढं मोठं वैभव राष्ट्रसंतांनी आज या भारतातील सर्व दानदात्याकडून हे सर्व वैभव त्यांनी या वरखेड ग्रामामध्ये गुरुस्थानाचं निर्माण केलं ही खरी वास्तविकता त्यामध्ये.
हे आहे यावली शहीद येथील शहीद स्मारक. येथे 9 लोक स्वातंत्र्यासाठी शहीद झाले.
जन्मतानी मग हिंदू असो।
हीच ती पावन पवित्र जागा आहे, येथूनच विश्वमूर्ती रूपी तुकडोजी महाराज प्रकटले। आता येथे ती झोपडी नसून भुयार बांधण्यात आलंय। लोक येथे श्रद्धेने नतमस्तक होतात।
मानव राष्ट्र भावना करो राष्ट्र भावना हे सर्वस्थली नेहमी सामुदायिक प्रार्थना सामुदायिक प्रार्थना उद्योगी तरुण जीवे शिलवान दिवे देवर की आतारी या भारताचा
हेच पंचमुखी महादेव मंदिर जेथे महाराज खंजेरी शिकले। यावली शहीद मधील बराचसा काळ महाराजांनी इथे घालविला। हा गुरुदेव सेवाश्रम महाराजांनी स्वतः बांधला। येथे महाराज वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त येत असत।
माणूस द्या मज मज माणूस द्या ही भीक मागता प्रभु दिसला तो प्रभु दिसला
माणूस द्या मज माणूस द्या माणूस द्या मज माणूस द्या।
गावाबाहेरील या शिव मंदिरात महाराज बालपणात ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना मोठ्या नागाने गुंडाळले होते।
मित्रांनो, या देशामध्ये एका वर्षात 90 लाख कोराची पैदास आहे।
वंदनीय राष्ट्रसंतोषी तुकडोजी महाराजांच्या कार्याचा परिचय आता सर्व दूर या भारतवर्षातच नव्हे तर संपूर्ण विश्वात होऊ लागलेले आहे। वंदनीय राष्ट्रसंतोषी तुकडोजी महाराज म्हणजे या भारतवर्षासाठी अमूल्य एक वरदान म्हणून प्रस्तुत झालेलं आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून संपूर्ण मानव जातीच्या उत्थानाचा विचार समोर ठेवलेला आहे। लाखो करोडो लोकांनी त्यांच्या साहित्यातून चेतना घेऊन ती संपूर्ण मंडळी आता कामाला लागलेली आहे। मुझे प्यारा भारत मेरा म्हणून त्यांनी या देशावरील प्रेम आपल्या भजनातून जाग जागी प्रगट केलेलं आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पत्थर सारे बांब बनेंगे, भक्त बनेंगी सेना, झाड झडवले शस्त्र बनेंगे, नाव लगेगी किनारे, आते है नाथ हमारे म्हणून इंग्रजांना सुद्धा झुठी गुलाम काही किंवा डर बतारे म्हणून चिंतावणी दिली आणि हजारो लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेटवून दिलं।
आता नेरी येथील शिव मंदिरात आलो आहो। येथे महाराजांना विष देण्यात आलं होतं व ते विष महाराजांनी पचवले।
माणूस कसला हवा तुम्हाला हे देवा सांगा सांगा।
या मंदिराचा आतील भाग आपण पाहतोय।
तुम्हाला सांगा तरी मी शोध करी, सांगा तरी मी शोध करी। तव बोले प्रभु के विलवाना, तव बोले प्रभु के विलवाना, कुटिल नको असला तसला। हे माणूस द्या मज माणूस द्या, जो सरळ असे हृदयाचा जो सरळ असे आणि ज्यावरी सगळे प्रेम करी, ज्यावरी सगळे लोभ करी। तुकड्या दास म्हणे प्रभु मागे, असेल कोणी द्या त्याला, अरे द्या त्याला। माणूस द्या मग माणूस द्या, जम्बुक मेंढ्या डुकरे बकरे। बहुत मिळे तरी काय करू, बहुत मिळे तरी काय। याना शहाणे करण्यासाठी, याना शहाणे करण्यासाठी, मला हवा माणूस भला, माणूस भला। माणूस द्या मज माणूस द्या,
भुयारातून महाराज नेहमी आंघोळीला जात असत। बाजूलाच हनुमान मंदिर आहे। चला गोंदेडा येथे महाराजांच्या तपोभूमीकडे जाऊ। येथील हे प्रवेशद्वार
सर्वाता सर्वाता भक्ति नाम भारना।
असलेल्या गोंधळा जंगलात महाराजांच्या चरणपादुका दिसतात. येथे कुक्कुटराज वनस्पती दिसत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये आहे. 200 फूट उंचावर टेकडी आहे आणि ती संत तुकडोजी महाराजांनी मला एकांतात बसण्याकरता म्हणून ते स्थान त्यांनी निवडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मला 1947 साली त्या टेकडीवर आत्मानुसंधान या टेकडी म्हणून त्याच्यात बसवलं. मौनामध्ये 12 वर्षपर्यंत तिथं मौनात राहिलो. त्यावेळेस मुलांना शिक्षण द्यावं म्हणून गुरुकुल स्थापन केलं. पूर्वी गुरुकुळाची पद्धती होती, गुरुच्या सान्निध्यात राम लक्ष्मण होते, वशिष्ठाच्या आश्रमात विश्वामित्राने त्यांना नेलं. याप्रमाणे पहिल्याच्या 14-15 लोक होते आणि ते तयार झाले. 12 वर्षपर्यंत तो कोर्स होता. त्याच्यानंतर दुसरा झाला, तिसरा झाला, नंतर चौथे बॅचेस चालू आहेत त्याच्या. गुरुकुल म्हणजे गुरुच्या सान्निध्यात राहून सकाळी 4 वाजतापासून तर संध्याकाळी झोपणेपर्यंत कार्यक्रम. आरोग्य कायम राहा म्हणून सूर्योदयाच्या आत ब्राह्म्य मुहूर्तावर उठण्याचा कार्यक्रम सर्व टेकडीवर आहे. त्याप्रमाणे सर्व लोक जागृत होतात आणि जागृत होऊन शौच मुखमार्जन करून ध्यानाचा अभ्यास करून ते सर्व आपापल्या कामात 6 तास काम करतात. 6 तास निद्रा होते, 6 तास व्यवस्थेत जातात आणि अशा रीतीनं सत्संग वगैरे विचार मिळून 6 24 तासाचा कार्यक्रम आत्मानुसंधान टेकडीवर असतो. श्री संत अळकुजी महाराज हे 100 वर्षपर्यंत जगले आणि तसंच आपणही जगाव अशी मला स्फूर्ती झाली. आणि मरता नऊ कमी मय मट्टी मेरी रहेगी त्यानुसार आता 90 वर्ष पूर्ण होत आहे आणि 22 तारखेला डिसेंबरच्या 21-10 वर्ष अजून शिल्लक राहणार आहेत. 100 वर्ष पूर्ण जगून समाधीस्थ होऊ अशा वेळेला आम्ही मरणारे नाही आणि काही नाही, त्या अवस्थेतच राहू म्हणून हा प्रयोग आपल्या सर्वांच्या लक्षात यावा. हे गुरुदेव अंतमे तुझमे समर सुजाव जे आम्हाला ध्येय उद्देश आहे यानुसार आम्ही पूर्ण करू आणि आपल्या आत्म्यामध्ये विलीन होऊन जाऊ.
हा राज्यमार्ग 233 पर्यटन स्थळ अडाळ टेकडी, रेल्वे लाईन पासून दिसणारा आश्रम.
प्रेम भक्ती विण कलियुगात नाही साध्य काही. ओ प्रेम भक्ती विण कलियुगात नाही साध्य काही.
हा महिला आश्रम आहे. येथे गृह उद्योग व गौपालन होत.
प्रेम भक्ती विण कलियुगात नाही.
या टेकडीवर महिला फळा फुलांचे झाडे लावून शेती स्वतः करतात. येथील ग्रामगीता विद्यापीठाचे बांधकाम श्रमदानातून झालं. हे निसर्ग उपचार केंद्र
म्हणून सांगतो.
या टेकडीच्या पायऱ्या
माझे म्हणून सांगतो.
हे गौरक्षण
रंग भंग होरी ते चिरिन घेई वोझे. रंग भंग होरी ते चिरिन घेई वोझे. प्राप्त काळी तू स्वस्त मने गाई.
ही महाराजांची गुफा. आणि हे माहिती देतात कारुबुवा. ही महाराजांची तपस्या भूमी आहे.
देवताचा ओ प्रेम भक्ती विन कलियुगात नाही साध्य काय
भक्ती विन कलियुगात नाही.
परमपूज्य तुकाराम दादांनी 14 भुवन 14 दिवसात श्रमदानातून या टेकडीवर बांधले.
योग या गासी योग्य देणारा धर्म वर्म सगळे येती बोलताती धर्म वर्म सगळे धर्म वर्म.
येथे वाचनालय
साधू संत वाणी गर्दुनी या गाती
सत्संग भुवन
अधि मुक्ती लाभते ही नाम स्मरणे अधि मुक्ती लाभते ही लाभते.
वही संत कुटी व साधना कुटी आहे.
व्यसन दूर करू दे सर्व मानवासी सम स्वभाव धरून.
हे अड्या तलावाचे दृश्य
सम स्वभाव धरून दास तुकड्याची नित्य साधदाही प्रिय मित्रा. अरे दास तुकड्याची नित्य साधनाही अन्य नाही.
आणि हे तत्वज्ञानाचं कार्य आपल्या या अध्यात्म गुरुकुलातून चाललं आहे. महाराजांची संस्था वेगळी आणि तत्वज्ञान वेगळं. संस्था ही जी असते ही व्यवस्था सांभाळण्यासाठी केलेली एक कमिटी व्यवस्था बनवलेली असते. ती स्वयंभू नाही. तत्वज्ञान हे स्वयंभू आहे म्हणून तत्वज्ञान मुख्य आहे. दोन्हीची गरज पण संस्था तेवढी मुख्य नसून तत्वज्ञान हे मुख्य आहे. आणि या तत्वज्ञानानुसार संपूर्ण समाजाचं परिवर्तन व्हावं या दृष्टिकोनातून इथलं आपलं अध्यात्म गुरु हे आपल्या अध्यात्म गुरुकुलाची योजना आहे. त्याच्या ग्रामगीता विद्यापीठाची योजना आहे. हे ग्रामगीता तत्वज्ञान आचार महायज्ञ अशा तऱ्हेचा हा आजचा उत्सव महाराजांच्या स्मृतीच्या निमित्त आपण करत आहोत.
कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो.
मोर्शी तालुक्यातील सालबर्डी हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून ओळखण्यात येते. येथे पांडवांनी सुद्धा यज्ञ केला होता. राष्ट्रसंतांना वयाच्या 26व्या वर्षी यज्ञ करण्याचा योग आला. तो काळ 1935 होता. या महायज्ञामध्ये 100 गावांचे लोक गंध लावण्याकरिता होते. 3000 लोक स्वयंपाकाकरिता व 1,000,000 लोक उपस्थित होते. या प्रसंगी मोठमोठ्या पंडितांच्या मंत्र्यांनी सुद्धा यज्ञपेठ घेईना तेव्हा तुकडोजी महाराजांना बोलविण्यात आले व त्यांनी यज्ञ प्रज्वलित केला. या यज्ञाची फार मोठी ख्याती तुकडोजी महाराजांची आहे. चला आता गुरुकुंज मोजरी आश्रम येथे जाऊ. हे आपण पाहत आहात दिव्यांची सजावट व महाद्वार.
जनाते श्राद्ध कराया गंगे माझी पिंड देतो.
ही पहा गुरुकुंज येथील भाविकांची गर्दी. वंदनीय महाराजांच्या 36व्या पुण्यतिथी निमित्ताने हे सजवलेले आहे. जणू काही आकाशातील तारका खाली येऊन गुरुचरणी श्रद्धांजली अर्पित आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. हा आहे आश्रमातील आतील भाग. जणू काही गोपगोपिकांची रासक्रीडाच येथे चालू आहे. याप्रमाणे स्त्री पुरुष दर्शनाचा आनंद घेताना दिसतात. चंद्रही थोडा लाजेल याप्रमाणे येथील विद्युत रोशनीची सजावट करण्यात आली आहे. हा आहे प्रार्थना मंदिराचा समोरचा भाग. हे महाराजांनी स्वतः बांधून घेतलंय. येथे दररोज सामुदायिक प्रार्थना व सकाळी ध्यान होत असत. हा आहे वंदनीय तुकडोजी महाराजांच्या 36व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचा मंच नववधू सारखा सजलाय. जणू काही दीपावली सारखीच वाटत आहे. वंदनीय राष्ट्रसंतांच्या 36व्या पुण्यतिथी पर्वाचे व श्रद्धांजलीचे दृश्य आहे.
वंदनीय राष्ट्रसंत मृत्यूशयेवर असतानाही सतत जनहिताबद्दलच विचार करीत होते. बॉम्बे हॉस्पिटल मधील आपल्या रुग्णशयेवरून वंदनीय महाराजांनी दिलेल्या अर्थ संदेशातील काही अंश आम्ही येथे आपल्यासाठी उद्धृत करीत आहोत. आपल्या लोकांचे कर्तव्य आता हेच असू शकते की या वाङ्मयाला करोडो मुखी व कानी जाऊ द्यावे, हजारो भाविकात ती भक्ती वाढवावी आणि त्या वाङ्मयाची जी कीर्ती आहे ती स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता परोपकार पुण्याय पापाय परपीडनाम या प्रवृत्तीने समजून घेतली पाहिजे, वाढविली पाहिजे. आता एकच उरलेले तुमच्या लोकांचे काम आहे की तुम्ही अव्याहत आपले सेवा कार्य चालविणे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे हे साधन करणे व अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक असे कार्य इथे करणे हेच आमचे महामंत्र आहे. बरे असो, जय गुरु.
वाढवणकर वयाच्या 10व्या वर्षापासून पादत्राणे सुरक्षित ठेवण्याची पुण्यतिथीच्या निमित्त सेवा देतात. हे ग्रामगीता विद्यापीठाचे व्यासपीठ आहे.
सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला, सावळा मुरारी, सावळा मुरारी माझा सावळा मुरारी मंदिरात नाही.
सर्व धर्मीय प्रार्थना व श्रद्धांजली हा ग्रामगीता विद्यापीठ येथील कार्यक्रम आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणजे मानवांचे महादैवत, ब्रह्मकुवर, भारताचे महर्षी व धर्माचे बोधचिन्ह. वेदांत अर्भकाप्रमाणे त्यांच्या पुढ्यात खेळत असे, जगावे म्हणून तत्वज्ञान त्यांच्या आश्रयाने जगत असे, सन्मान प्राप्त व्हावा म्हणून धर्म त्यांच्या आकाराने हिंडत असे, ओज नि तेजाने वैभवाने नांदावे म्हणून भारतवर्ष त्यांच्या मनात प्रेमोर्मी होऊन भजनात रंगत असे, संपन्न व्हावे म्हणून समाज त्यांच्या वाणीतून आपले मनोगत बदवीत असे, देव धर्म व देश या त्रयस्थींसाठी निधड्या छातीने लढत येणारी धर्ममूर्ती म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.